महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी आप्पा पिंडसे यांचा स्नेह होता. शिवगंगा आणि गुंजवणी या दोन नद्यांच्या खोऱ्यात चाललेल्या ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकास कार्याला श्री यशवंतराव चव्हाण यांनी भेट दिली. कुष्ठरोग्यांना बरं करून त्यांना आपापल्या कुटुंबांमध्ये परत राहता येईल यासाठी प्रबोधिनीने चालवलेल्या प्रयत्नांची त्यांनी फार प्रशंसा केली. वेगवेगळ्या ठिकाणी पाणी अडवलं जातं आहे, जिरवलं जातं आहे, छोटे बंधारे बांधले जात आहेत, उन्हाळ्यात गुरांच्या पिण्याच्या पाण्याची नीट काळजी घेतली जाते आहे, हे सारं पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्याहीपेक्षा आनंद झाला तो अविकसित भागातले तरुण तंत्र शिक्षण घेऊन उद्योजक बनता आहेत हे पाहून. माननीय यशवंतराव चव्हाण यांचं स्वागत करताना श्री रामभाऊ डिंबळे म्हणाले, कार्यकर्तृत्व आणि संघटन शिकायचं असेल तर मान्यवर यशवंतरावजी चव्हाण यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा असं आप्पा आम्हाला नेहमी सांगतात. यशवंतरावजी आपल्या भाषणात म्हणाले, मुख्यमंत्री असताना ग्रामविकसनाचं काम कसं व्हायला पाहिजे यासंबंधी माझ्या काही कल्पना होत्या. त्या कल्पना इथल्या कामातून साकार झालेल्या मला दिसत आहेत. असं काम मी बहुतेक कुठे पाहिलेलं नाही. अगदी खरं सांगायचं तर असं काम मी कुठेच पाहिलेलं नाही. या भेटीनंतर मान्यवर यशवंतरावजी आणि आप्पा यांच्यातला स्नेह अधिकच दृढ झाला. 1982 मान्यवर यशवंतरावजींवर एक मोठा आघात झाला. त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सहकारी सखी सौ वेणुताई स्वर्गवासी झाल्या. त्या प्रसंगी आप्पांनी यशवंतरावजींना एक भावपूर्ण पत्र लिहिलं आहे. ते पत्र असं, आदरणीय यशवंतरावजी यांसी, सौभाग्यवती वेणुताईंच्या मृत्यूने आपणावर घोर प्रसंग उद्भवलेला आहे याची मला कल्पना आहे. हा मृत्यू अगदीच अनपेक्षित किंवा अकाली नसला तरीसुद्धा हृदयात खोल सळणारा असा आहे. एका कौटुंबिक धक्क्यातून म्हणजे डॉक्टर चव्हाण यांच्या मृत्यूच्या प्रसंगातून आपण नुकतेच कुठे सावरले होतात तोच आपल्यावर हा दुसरा आघात झाला आहे. परमेश्वर कसोटी पाहतो आहे असं समजलं पाहिजे, परंतु आपला परमेश्वरावर तितकासा विश्वास नाही, पूर्वजन्म पुनर्जन्म यांच्यावरही विश्वास नाही हे मला माहीत आहे. तथापि पार्टिकल फिजिक्स, अणू परमाणू विज्ञान यांच्यामध्ये हळूहळू या सर्व आध्यात्मिक कल्पना डोकावू लागल्या आहेत. नोबेल पारितोषिक मिळवणारे विज्ञान शास्त्रज्ञ या कल्पना मुक्त मनाने बोलू लागले आहेत आणि लिहू लागले आहेत. म्हणून अशा प्रसंगी भगवद्गीतेचा आधार घेणं यात मला तरी काही चूक वाटत नाही. गीतेत सांगितलेलं आहे की जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् अपरिहार्येऽर्थे नत्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला त्याला मृत्यू ठेवलेलाच आहे. जी व्यक्ती मृत झाली तिचा जन्म देखील अपरिहार्यच आहे. तर असं जे अपरिहार्य आहे हे लक्षात घेऊन या जन्म मृत्यू चक्राबाबत शोक करणं विवेकी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही. याच अध्यायात भगवद्गीतेत दुसरा एक सुंदर श्लोक आलेला आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण शीर्ण वस्त्र टाकून देऊन नवी परिधान करतो त्याप्रमाणे मानवी आत्मा आपलं शिणलेलं थकलेलं शरीर त्याची खोळ टाकून देऊन नवीन सुकोमल विकसणारं शरीर धारण करतो. भगवान रामचंद्र अनंत आपत्ती सहन करून अयोध्येला परत आले आणि तिथेसुद्धा सीतामाईंचा वियोगच झाला. 16 वर्षांनी त्या पुन्हा दृष्टीला पडल्या त्या विजेसारख्या क्षणमात्र आणि पुन्हा पृथ्वीच्या पोटात गुप्त झाल्या. ज्या सीतेकरता रामचंद्र रानावनात विव्वल होऊन वेली वेलींना वृक्षांना विचारत होते, अरे माझी सीता कुठे आहे, तुम्ही पाहिली का? असा सीतेसंबंधी शोक करणाऱ्या रामचंद्रांनी सीतामाईंचा नित्याचा वियोग झाल्यानंतर प्रजेची सेवा करण्यात, कर्तव्य कर्म करण्यात आपल्या दुःखाचा उपशम केला. मोठ्या विवेकाने आणि धैर्याने उपशम केला. मान्यवर यशवंतरावजी, आपल्याला तसं करण्याचं धैर्य परमेश्वराने द्यावं अशी माझी त्याला सर्व भावाने प्रार्थना आहे. आपली या राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे आणि महाराष्ट्राला तर आहेच आहे. आजचा महाराष्ट्र आपण आपल्या हातांनी बांधून काढलेला आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे ग्रह फिरले होते, पण आपण त्या ग्रहांनाही पायबंद घातलात. पण अजून महाराष्ट्रात विकासाचं फार मोठं कार्य व्हायला हवं आहे. ज्या मराठमोळ्यांमधून सबंध हिंदुस्थानभरच्या आक्रमकांना पिटाळून लावणारे लढवय्ये, सेनापती, सरसेनापती, राजकारणी आणि मुत्सद्दी निर्माण झाले, तो महाराष्ट्र त्याच प्रकारे पुन्हा चमकला पाहिजे. या कार्यासाठी आपली नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रात नाना ठिकाणी नाना गट, उपगट, विचार प्रवाह यांच्यामध्ये आपल्याला पक्के पूल बांधायचे आहेत. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे इथला विकासाचा विचार जायला हवा आहे. येथील राजकारण आणि धर्मकारण हे व्यापक सत्यावर आणि सदाचारावर आधारलेलं असायला हवं आहे. हे सर्व करण्याची क्षमता आपण आणि आपले सहकारी यांच्यामध्ये आहे. मी असे आपल्याला लिहिणं योग्य नाही हे मला कळतं. आपल्यापेक्षा वयाने मी थोडं लहानच आहे. लहान तोंडी मोठा घास घेतो आहे याची मला जाणीव आहे. परंतु मीही माझ्या परीने जीवनभर राष्ट्रसेवा केली आहे. तेवढ्या एकाच आधारावर मी आपणास हे आवाहन करीत आहे की आपले उर्वरित जीवन महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आहे. आता उरलो उपकारापुरता, हे श्री तुकाराम महाराजांचं वचन आपल्याबाबत खरं होवो ही प्रार्थना. आपला आप्पा पेंडसे.